चीनीमंडी.com पॉडकास्ट।
बीजी डेली शुगर मार्केट अपडेट, शनिवार 22 फेब्रुवारी 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभरात बाजार स्थिर होता। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,235 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3,250 रुपये ते 3,285 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3,220 रुपये ते 3,260 रुपये होता। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3,540 रुपये ते 3,560 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,600 रुपये ते 3,610 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,260 रुपये ते 3,360 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,310 रुपये ते 3,275 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, अमेरिकन शुगर बीट ग्रोवर्स असोसिएशनने म्हटले आहे की 2019-20 बीटचे पीक मागील वर्षाच्या तुलनेत 9.3% घसरले आणि हवामानातील विलंबामुळे 9 वर्षाच्या नीचांकावर गेला, ज्यामुळे काल जागतिक बाजारात साखरेचे दर वाढले।